स्तोत्र संहिता अध्याय 123। स्वर्गात सिंहासन रूढ असणाऱ्या तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो। पहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिनीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात। हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत। सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती यांनी आमच्या जीवाला पुरेपुरे करून टाकले आहे।